नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। सरकारी प्रयत्नांना नागरिकांची साथ लाभल्यास कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरं जाता येतं, पंतप्रधानांचं प्रतिपादन। अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं आज विधानसभेत निवेदन, या प्रकरणाशी संबंधितांवर कारवाईचा इशारा। एसटी महामंडळाच्या राजमाता जिजाऊ श्रेणीच्या 3000 बसचं आज लोकार्पण। देशभरात आजपासून टीबीमुक्त भारत अभियान ही 100 दिवसांची विशेष मोहीम। आणि एपस्टीन फाईल प्रकरणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा नागपुरात संयुक्त मोर्चा। आता सविस्तर बातम्या। सरकारच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ लाभल्यास कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरं जाता येतं, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते काल लोकसभेत निवेदन देत होते। या युद्धाच्या दीर्घकालीन परिणामांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केलं। ते म्हणाले,
इसका पूरे विश्व की अर्थव्यवस्था पर, लोगों के जीवन पर बहुत ही विपरीत असर हो रहा है। इस युद्ध के कारण दुनिया में जो कठिन हालात बने हैं, उनका प्रभाव लंबे समय तक बने रहने की आशंका है। भारत के सामने भी इस युद्ध ने अप्रत्याशित चुनौतियां खड़ी कर दी है। ये चुनौतियां आर्थिक भी हैं, नेशनल सिक्योरिटी से जुड़ी भी हैं और मानवीय भी है। इसलिए हमें तैयार रहना होगा, हमें एकजुट रहना होगा, धीरज के साथ, संयम के साथ, शांत मन से हमें हर चुनौती का मुकाबला करना है।
या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशातला इंधन साठा, खत साठा तसंच ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा आढावा घेतला। या काळात इंधन आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार तसंच साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी सूचना त्यांनी राज्य सरकारांना केली। युद्धाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान करणाऱ्या हल्ल्यांचा आपण तीव्र निषेध करत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलं। भारताचा युद्धाला नेहमीच विरोध असून पश्चिम आशियातला हा तणाव कमी करण्यासाठी भारतानं संबंधित सर्व देशांच्या प्रमुखांशी संवाद साधून शांततेचं आवाहन केल्याचं ते म्हणाले।
पूरी दुनिया इस संकट के जल्द से जल्द समाधान के लिए सभी पक्षों से आग्रह भी कर रही है।
मैंने स्वयं भी पश्चिम एशिया की सभी संबंधित नेताओं से बातचीत की है। मैंने सभी से तनाव को कम करने और इस संघर्ष को खत्म करने का आग्रह किया है। भारत ने नागरिकों, एनर्जी और ट्रांसपोर्ट से जुड़े इंफ्रास्ट्रक्चर पर हमलों का विरोध किया है। कमर्शियल जहाजों पर हमला और हॉर्मुज स्ट्रेट जैसे अंतर्राष्ट्रीय जलमार्ग में रुकावट अस्वीकार्य है।
नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत सविस्तर निवेदन करणार आहेत। काल सदनात याबाबत बोलताना फडणवीस यांनी या प्रकरणात ज्यांचा दुरावन्वये संबंध असेल त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला। महिलांच्या प्रतिष्ठेशी निगडीत असलेल्या विषयावर राजकारण करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। ते म्हणाले,
हा आपल्या पुढेकरता राजकारणाचा प्रश्न नाहीये, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे। अशा प्रकारे महिलांचा दुरुपयोग करणं आणि जरूर काही त्या जे काही समर्पण करतायत ते करणं हेच त्यांचं इति कर्तव्य आहे, अशा पद्धतीचं त्यांचं ब्रेनवॉशिंग करणं, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितपणे याचं गांभीर्य लक्षात घेऊन पूर्ण अगदी सखोल निवेदन मी करेन।
दरम्यान खरात याच्या विरोधातल्या तक्रारींचं प्रमाण वाढत असून आतापर्यंत 6 फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत। याविषयी कोणाला माहिती असल्यास अथवा तक्रार करायची असल्यास संपर्क साधण्याचं आवाहन नाशिक पोलिसांनी केलं आहे। राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयं मोफत उपचार देत नसतील तर अशा रुग्णालयांची चौकशी करून कारवाई केली जाईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। ते काल विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते। राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून याचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विधानसभेत सांगितलं। दरम्यान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक तसंच कालबाह्य कायदे रद्द करण्यासंदर्भातलं महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 विधान परिषदेत काल मंजूर करण्यात आलं। राज्यातली दुकानं आणि खासगी आस्थापनांमधल्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाचा कालावधी 10 तास करण्याबाबतचं सुधारित विधेयक राज्य शासनानं काल मागे घेतलं। या विधेयकातल्या तरतुदींविषयी पुरेशी स्पष्टता नसल्यानं आणि विविध स्तरांवरून उमटलेल्या प्रतिक्रियांमुळे कामगार विभागानं हा निर्णय घेतला असून सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक बाबींचा सखोल अभ्यास करून हे विधेयक पुन्हा मांडलं जाणार आहे. एसटी महामंडळाच्या राजमाता जिजाऊ श्रेणीच्या 3000 बसचं आज लोकार्पण होणार आहे. 2x3 आसन रचनेची ही 56 आसनी बस राज्याच्या कानाकोपऱ्यात नागरिकांना वाहतूक सेवा देईल असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
जागतिक क्षयरोग दिन आज पाळण्यात येत आहे. क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सामूहिक संकल्प करून एकत्र काम करण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. क्षयरोगाचं जलद निदान, मोफत उपचार, सक्षम पोषण आणि रुग्णांची सुश्रुषा या सर्व बाबतीत टीबीमुक्त भारत अभियानानं साधलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. टीबीमुक्त भारत अभियान 100 दिवसांची विशेष मोहीम आजपासून देशभरात राबवण्यात येणार असून महाराष्ट्रातही या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 11091 जोखीमग्रस्त गावं आणि शहरी वॉर्डमध्ये विशेष तपासणी करण्यात येणार आहे. पारंपरिक लक्षणांवर आधारित तपासणीऐवजी जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रिय तपासणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे यांनी नागरिकांना क्षयरोगासंबंधी घेण्याच्या दक्षतेबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
क्षयरोगानिमित्ताने आवाहन करेल की आपण दिलेले उपचार पूर्ण घ्यावे. जर आपल्याला 1-2 आठवडे 3 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी न थांबणारा खोकला असेल, जर आपल्याला ताप कमी होत नसेल, तर अशा आणखी काही आजार आपल्याला या निमित्ताने दिसून आले, तर लक्षणं दिसून आले, तर आपण घाटी रुग्णालयामध्ये येऊन आपल्या या ओपीडीमध्ये त्याची तपासणी करावी. त्याचे संपूर्ण उपचार आणि तपासण्या मोफत केल्या जातात असं मी या निमित्ताने सांगतो.
एप्स्टीन फाईल प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्पष्ट भूमिका घ्यावी या मागणीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काल नागपुरात संयुक्त मोर्चा काढण्यात आला. संघ मुख्यालयाकडे निघालेला हा मोर्चा पोलिसांनी 0 माईल टी पॉईंट इथं अडवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त काल त्यांच्या स्मृतींना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरात पैठण गेट परिसरात हुतात्म्यांना फासावर चढवण्याचा सजीव देखावा सादर करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं हुतात्मा दिनानिमित्त केंद्र सरकारच्या मेरा युवा भारत आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वतीनं भव्य पदयात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. धाराशिव इथं संपूर्णतः अभियान टप्पा 2 अंतर्गत जागतिक जलदिन समारंभ आणि कार्यशाळा काल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत पार पडली. पाण्याचं योग्य नियोजन आणि लोकसहभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल असं ते यावेळी म्हणाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष, जलयोद्धा हनुमंत केंद्रे, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनीही यावेळी बोलताना पाणी बचतीचं महत्व विशद केलं. मराठवाड्यातली मानाची समजली जाणारी शिवशंभू कावड यात्रा काल लातूर शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. रेणापूर तालुक्यातल्या माकीगाव इथून निघालेली ही यात्रा लातूरहून तुळजापूर मार्गे सोलापूरच्या दिशेनं पुढे रवाना झाली. 5 दिवसांचा प्रवास पूर्ण करून ही यात्रा शिखर शिंगणापूरला पोहोचेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीतील कमानीतून जाणाऱ्या महामार्गाला पर्यायी वळण रस्ता केला जाणार आहे. सुमारे 4 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया चालू महिनाअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. हवामान. मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सरकारी प्रयत्नांना नागरिकांची साथ लाभल्यास कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरं जाता येतं, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं आज विधानसभेत निवेदन आणि देशभरात आजपासून टीबी मुक्त भारत अभियान ही 100 दिवसांची विशेष मोहीम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.